हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमावरधन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च म आधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सुक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मरुद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्रीराम परम पूजनीय स्वामीजींनी नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे एक साधना शिबिर घेतलं। त्या साधना शिबिरात अहिंसा या दैवी गुणावरती परम पूजनीय स्वामीजींची प्रवचनं झाली। ती प्रवचनं आपण गेले महिनाभर दीड महिना जवळपास ऐकत आहोत, त्यातलाच पुढील भाग आपण आज ऐकणार आहोत।
ही विडंबना देखील असू शकते, कारण ज्यांच्या हातात खरं म्हणजे कमळ शोभाव असं सगळं त्यांचं जीवन। म्हणून रामचंद्रांनी बाण देखील नेहमीच तारतम्याने सोडल्याचं दिसत। त्याच्या आयुष्यात एकदाच असा प्रसंग आला की ते अकारण रागावले असं म्हणतात। त्यांनी समुद्र जेव्हा वाट करून देत नाही प्रार्थना केली पूजा केली पण वाट करून देत नाही असं म्हटल्यावर समुद्रावर ब्रह्मास्त्र उगारलं रामचंद्रांकडून हे अपेक्षित नव्हतं। परशुराम ठीक आहे पण समुद्र देवता शरण आली। रामचंद्रांनी काढलेला जो बाण होता तो बाण एकदा काढल्यानंतर परत ज्ञानात जाणार नव्हता, त्यामुळं कोणत्या दिशेला असणाऱ्या असुरांचा वध आता तुम्ही करावा त्याकरता तो बाण सोडावा असं रामचंद्रांनी सांगण्यात आलं। रामचंद्रांनी तो बाण सोडला। वीर हिंसक होऊ शकत नाही म्हणून मी मगाशी गोष्ट सांगितली, वर्धमानांना महावीर म्हटलं गेलं, त्याच्यासारखे किंमत पाच धैर्य असणारे असे इतिहासामध्ये वा न वा म्हणता येतील असे जवळपास नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचं वर्णन जे केलेलं आहे नाना मनाची एक भेटी स्त्रीसेची अहिंसेचे बिंब फुटी त्याची ऐसे केली की परिसर आता अहिंसा कशी असते हे आता ऐक जसा आयुर्वेदात कशी हिंसा केली जाते धर्माच्या नावानी कशी हिंसा केली जाते शास्त्रांच्या नावानी यज्ञाच्या नावानी कशी हिंसा केली जाते हे अमान्य आहे असं सांगितलं तसं अहिंसा सज्जनांच्या ठिकाणी कशी दिसते याचं मोठं सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ते असं म्हणतात तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न मोडी तू साचलू न मोड तू पाणी याचा वेगे आणि लेसा दिखी घालून आबीसा जळी पकू जैसा पाऊल सुये बगळा पाण्यामध्ये कसा उभा असतो त्याचं वर्णन अहिंसे करता ज्ञानेश्वर महाराजांनी केलं त्या छोट्या छोट्या लहरी असतात तुम्ही शांत शांत असलेलं सरोवर जर पाहिलं असेल तिथं वारा देखील नाही तिथं किंचित लहरी उमटत असतात थोडासा वारा असेल तर तेवढ्या पुरते मला असं तळ पाहण्याचं भाग मार्ग बारामतीला असताना मोठा वॉटर सप्लाय करणारा तलाव होता त्याच्या तळाशी जाऊन बसायचो कधी कधी वारा का पडलेला असायचा की लहरच नसायची आणि एखादा मासावर येऊन खाली जायचा तो मासा वर येऊन खाली केल्यामुळे दोन्ही लहर निर्माण व्हायची आणि ती थोडी अशी दूर जायची असा जो तरंग आहे थोडा तरंग निर्माण होणारा तो तरंग जर ओलांडला तर तिथून येणाऱ्या माशाला पत्ता लागेल आणि तो तिथून दूर पडून जाईल तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न ओढितू म्हणून निर्माण झालेली जी लहर आहे ती आपल्या पायाने भंग न करता साचलू म्हणजे स्थिरता न मोडतू पाणी याचा पाण्याची स्थिरता न मोडता छोटे छोटे जे तरंग आहेत ते तसेच उठू देणं आणि तसेच निमणं आपल्या पायाने ते मोडू न देणं वेगे आणि लेसा तरंगाचा वेग आणि तरंग हळूहळू निमून जाणं शांत होऊन जाणं हे सगळं आपल्या दृष्टीने पाहत विधी घालून आमिषा आपलं जे आमिष आहे त्या आमिषावर नीट लक्ष ठेवत जरी बकू जैसा पाऊल सुये पाण्यामध्ये बगळा जसा पाऊल उचलून टाके तुम्हा समजते काय चाललंय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का कमळावरी भ्रमर पाय ठेवी की हळूवार तो हुंडा कधी जर उतरताना पाहिला असेल तुम्ही कमळावर तर अतिशय हळुवारपणाने तो उतरतो उतरून बैल केसर किया शंका त्याच्यावरचे जे केसर कण आहेत तर ते चुरडाळतील चुरडतील ते चुरडू नये म्हणून हळुवारपणाने भुंगा कमळावर येऊन उतरतो तैसे परमाणू पा गुंतले जाणून जीव सांडुले तेथं काढून या माझी पाऊले लपवूनी चाले ज्ञानी पुरुषाच चालण्याचं वर्णन करत आहेत आपण चालतो आहोत अवतीभोवती बारीक बारीक परमाणू आणि परमाणू एवढे जीव त्या परमाणूंमध्ये देखील छोटे छोटे सानुले म्हणजे अगदी लहान जीवजंतू असतात त्यांना धक्का लागू नये म्हणून ते तर काढून या माझी पाऊले लपवणी झाले अत्यंत करुणपणाने पाऊल देखील जणू लपून चालावं बघा तसा लपवतो तसा तरी मी सांगलीला गेलो होतो तेव्हा गणेश गाडगे सांगत होते की गुलाबराव महाराजांनी पिंपळाला तिथं जो सुवर्ण पिंपळ आहे त्याला प्रदक्षिणा घालायची होत्या त्यांना तर लढा मागायचं असं म्हणाले की महाराज इथं बरेच मोगळे आज खेळत आहे ते मरती आपण जर इथून चालू लागलो तर आणि गुलाबराव महाराजांना दृष्टी नव्हती गुलाबराव महाराज जात्याचं अंतर नव्हते करतात त्यांचे डोळे आले आणि एका फकीरांनी कोणती पानं पिळून त्याचं औषध घालायला सांगितलं तर त्याच्या आईनी महाराजांच्या आईनी ती वेगळीच पानं फकीरांनी सांगितलेली पानं आहेत असं समजून ती पानं पिळली डोळ्यामध्ये औषध म्हणून सांगायला सांगितलेली होती की ती समजून दुसरीच त्यांना ती आहेत असं वाटलं आणि महाराजांचे डोळे गेले लहानपणी त्यांचे डोळे गेले तर ते असं सांगतात की महाराजांनी तिथं प्रदक्षिणा घातल्या पण एकही मुगळा झाली नाही ते वाट कृपेची तू स्वामीजी सांगत असताना सुमित आपण पाहिलं ते वाट कृपेची तू ते दिशाची स्नेह करीत ते ज्या दिशेकडं पाहत असत तर त्या दिशेकडं स्नेह भरून राहायचा असं अशी ते जिकडं पाहत असतील तो चेरुटी वासू पाहे चेरुटी सुखाची सृष्टी होते तिथं तिथं सुख भरून राहायचं ते दिशाची स्नेह करीत जीवाकडे अंतरितू आपुला जीवू त्या जीवाच्या खाली जणू आपला जीव अंतरून ते भूमीवरून चालते ऐसिया जतना चालणे जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाणा पुरेची ना हे कसं चालणं आहे हे कसं सांगण्याने शब्दांनी कळणार नाही असं ज्ञानेश्वर महाराजच कबूल करतात जे भाषा प्रभू आहेत याचं प्रमाण देणं फार कठीण आहे तरी मोहाचे सांगडे लासली पिली जरी चोपे मोहाच्या योगाने मोह मांजरी आपली फुलं वारंवार हलवते सुरक्षित राहावी मोह कोणता तर आपली फुलं सुरक्षित राहावी हा मोह आणि तो उपजत मोह आहे तो काही मांजरीलाच असा आहे असं नाही आपल्याकडेही आहे सगळ्यांना आहे पण मोहात त्यांनी सांगडे लासी म्हणजे मांजरी किती घरी तोंडले ती तोंडात धरून ती तिनं इकडून तिकडं हलवते तेच दातांचे आगरडे लागती जैसे दातांची टोक त्या पिलांना जशी मुळीच लागत नाही जर तुम्हाला कोणाला माहीत असेल मांजर जर फिसकारून अंगावर आलं एकदा मला माझ्या अंगावर आलं तर मांजराची छोटी छोटी पिल्लं ते आम्ही आपल्याच्या वाड्या करायचो. त्यांचा नातू राम आणि मी आम्ही दोघं लहान होतो आणि त्या कचेरीचं दार बंद केलं आणि तिथं त्या आपल्या वकिलांच्या केसचे बरेच कापडा कुंडावर त्या केसेस ठेवलेल्या शेल्फमध्ये होत्या. तिथं मांजरीची पिल्लं होती. आमचा खेळ म्हणजे ते पिल्लू वर टाकायचं शेल्फात आणि ते बरोबर त्या कापडाला धरून धडपडत खाली यायचं त्याला परत वर टाकायचं असं काहीतरी लहानपणीचं आम्ही खेळ खेळत होतो. आणि कळलं नाही त्या गजाच्या आतून कधी मांजर आत आली आणि तिने आम्हाला दोघांनाही त्या कोपऱ्यात असं रेटलंय. आम्हाला वाटलं आता ही आपलं काय करणार काय करणार. तिचे दात अजून आठवतात पण त्या पिल्लांना जसे मुळीच लागत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का स्नेहाळू माये कान्हेराची वास पाहे ये तिथी आहे हळूवारच. तुम्ही आई पाहिली आहे की आपल्या कान्ह्या बाळाकडं पाहत असते नुसती पाहते. तिच्या हळूवार दृष्टीने आपल्या बाळाकडं पाहते. नाना कमळ दळे दोलवी जती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे वारा घेते. कमळ दळ कमळ दळांची पानं हळूहळू अशी हलत असताना त्याचा वाडा डोळ्यांना किती सुखकर वाटत असेल अतिशय म्हणता येणारा वाडा. तैसे मी मार्दवे पाय भूमीवरी नसी तू जाय तशा मार्दवानी भूमीवर चालणं हे सगळं अभ्यासण्यासारखं आहे. आपलं चालणं कसं असावं हे ज्ञानेश्वर महाराज या निमित्ताने सांगतात. लागती ते तो होईल जीवा सुख ऐसिया लक्ष्मा चालता कृमी कीटक पडलं सुद्धा देखे तरी मागवता हळूची निघे. असा हळुवारपणे चाललेला असताना देखील जर आपल्या वाटेत कृमी कीटक आहे असं वाटून समजलं तर तो बाजूने हळूच निघून जातो. म्हणे पावं धडपडली तरी स्वामीची निद्रा होणे. कृमी कीटक ज्ञानेश्वर महाराजांना स्वामी आहे. माझं पाय जर धडपडून चालेल तर सुखाने असलेला हा जीव त्याची निद्रा होईल. रचलेपणा पडेल झोकी हन त्याचा जो स्वास्थ्य आहे त्या स्वास्थ्याला कुठेतरी धक्का लागेल. या काकुळती वागणी हे माधवती कोणीही व्यक्ती न वसे वही अशा अशा प्रकारे वाघणीवरून मार्गावरून चालत असताना कुठल्या प्राण्यावर पाय पडू नये अशी दक्षता ठेवत तो चालतो. जीवाचे निघावे तृणातेही नोलांडावे आणि जीवच काय गवतावर देखील आता ज्ञानेश्वर महाराज आहे. मग नलचिता जावे एक एक होती मग तृणालाही तृणून जाईल ही कुठली गोष्ट किती हळूवारपणाने चालत. मुंगीये मेरून ओलांडवे मशका सिंधू न तरवे तैसे भेटही या न तरवे अतिक्रमे. कोणाचाच अतिक्रम करत नाही अतिक्रम त्याच्या बोलण्यात नाही चालण्यात नाही पाहण्यात नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आयुसेचं हे वर्णन आपण उद्या देखील बघूया. हरिओ
प्रवचनानंतर असणारी प्रार्थना आणि जय जयकार मी आशा करता कौस्तुभला थांबवायला सांगितला की मग आपला कार्यक्रमच संपला असता. सिरियस ये अभंग म्हण. हरी हरी
श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पाना सावरिया भर पाना सावरिया भर पाना गोविंद गुण गाना गोविंद गुण गाना मेरे राणा गोविंद गुण गाना गोविंद गुण मैं गोविंद गुण मैं गोविंद गुण गाना
अजून म्हण अजून म्हण हरि हरि फारच छान तू आता आता गेल्यावर कधी येणार परत
बहुतेक जुलै मध्ये
म्हणजे चार महिन्यांनी असंच येत जा वारंवार
माझे मी केले गुरुराये माझे मी केले गुरुराये माझे मी केले अज्ञानातील ज्ञानही माझे अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घालविले माझे मी केले गुरुराये माझे मी केले जन्म मृत्यूचे सहजची खंडन जन्म मृत्यूचे सहजची खंडन अखंड घडते तत्वविवेचन अखंड घडते तत्वविवेचन आहे नाही गिळुनी दोनी आहे नाही गिळुनी दोनी स्वरूप ते उरले माझे मी केले गुरुराये माझे मी केले साधने तले साध्य ही सरले साधने तले साध्य ही सरले बोलण्यातले मौन ही गेले बोलण्यातले मौन ही गेले सारे गिळुनी ब्रह्मांडाला सारे गिळुनी ब्रह्मांडाला जे काही उरले माझे मी केले गुरुराये माझे मी केले आता माधव नाही उरला आता माधव नाही उरला जी दिसते ती अखंड ज्वाला आता माधव नाही उरला जी दिसते ती अखंड ज्वाला, काय सांगू मी आता तुम्हाला, काय सांगू मी आता तुम्हाला, स्फुरले ते लिहिले, स्फुरले ते लिहिले, माझे मी केले गुरुराये, माझे मी केले अज्ञानातील ज्ञानही माझे, सहजची घालविले, माझे मी केले गुरुराये, माझे मी केले.
मस्त. आता शेवटचं म्हण, शेवटचं म्हण.
Ah. क्षमा ब्रीद तुझे, दया क्षमा ब्रीद तुझे, राखी राखी माया बापा, राखी राखी माया बापा, दया क्षमा ब्रीद तुझे, राखी राखी माया बापा, राखी राखी माया बापा, माधव ये काकुळती, माधव ये काकुळती, नेई नेई त्रिविध तापा, नेई नेई त्रिविध तापा, नेई नेई त्रिविध तापा, ताकुनी संसार आलो, तुझा पाई देवराया, सांभाळिया बालकाला, सांभाळिया बालकाला, दूर करुनी या माया, टाकुनी संसार आलो, तुझा पाई देवराया, टाकुनी संसार आलो, तुझा पाई देवराया, तुझा पाई देवराया, तुझा पाई देवराया।
छान मस्त हरी हरी। हरी हरी हरी। स्वामी जी सोहम भजन, सोहम जपानुसंधान या प्रक्रियांवर थोडा संभ्रम आहे, थोडं खुलासा करून सांगावे अशी आपल्या चरणी प्रार्थना। स्वामी स्वरूपानंदांना हे कसे करणे अपेक्षित होते आणि ह्याबद्दल आपला आम्हा साधकांना काय उपदेश असेल ह्यावरही थोडं सांगावं अशी विनंती। सोहम भजन, सोहम जप, सोहम ध्यान, सोहम अनुसंधान, सोहम विचार, सोहम भावना या तशा जवळजवळ संकल्पना आहेत। त्याच्यामध्ये भजन, जप, अनुसंधान, भावना, बोध, ध्यान या साधना आहेत। सोहम चिंतन, चिंतन ही देखील साधनाच आहे आणि सोहम हा विवेक आहे। हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत। तो म्हणजे तो परमात्मा, अहम म्हणजे मी, म्हणजे जीवात्मा, हे एक आहेत, हा विवेक आहे आणि या विवेकासहित सोहम भजन, सोहम बोध राखण्याचा प्रयत्न, सोहम चिंतन, सोहम ध्यान, सोहम अनुसंधान, सोहम भाव या सगळ्या साधना करायच्या आहेत। ही विवेक प्रधान किंवा ज्ञान प्रधान साधना आहे, सोहम साधना ही। बाकीचे जे जप आहेत, सोहम व्यतिरिक्त असणारे जे जप आहेत, त्याच्यामध्ये देखील खरं तर कृष्ण कृष्ण असं म्हणताना कृष्ण बोध होणं, राम राम म्हणताना रामच होऊन जाणं असंच अपेक्षित आहे, पण त्याचा तितका आग्रह धरला जात नाही। सुरुवात तर करा असं सांगितलं जातं, राम राम अशी सुरुवात करा, चित्तशुद्धी आपोआप हळूहळू होईल आणि पुढं रामच मी हे वृत्तीवर आरूढ होईल, तुम्ही आनंद रूप व्हाल। सोहम ही थोडीशी थेट साधना आहे, सोहम साधनेमध्ये तुम्ही तो मी आहे अशा प्रकारचा भाव धरणं अशा प्रकारचा ज्ञान विचार चित्तामध्ये घोळवणं, अशा प्रकारचा बोध वागवणं, विचारपूर्वक वागवणं हे प्रथम अपेक्षित आहे. जर तसं केलं नाही तर ती नुसती ड्रिल होईल, कवायत होईल. समर्थ म्हणतात की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला. हा महावाक्य विचार आहे सोहम, हा तो भला आहे पण त्याचा जप सांगितलेला नाही. त्याचा जप करिता वृथा शीणची होये असं ते म्हणतात. जर जप करायला गेलं तर वृथा शीण होईल, म्हणून या जपाच्या आधी जप तर करायचा आहे. अजपा देखील म्हणण्याचा प्रघात आहे, म्हणजे जप न करता देखील होणारा हा जप आहे, सहज होणारा हा जप आहे. मुखी नासिकी असी जे प्राणे तयासी अखंड येणे जाणे हे सहजच आहे. ऐसी हे अजपा सकळ असी परीकळे जाण त्यासी. खरं म्हणजे सगळे प्राणी मात्र, मनुष्य मात्रच नाही तर श्वसन करताहेत, पण जाणून जो करतो तयासीचं हे फावे असं समर्थ म्हणतात. म्हणून जाणून करणं ही प्रथम गोष्ट आहे, जाणून घेणं ही प्रथम गोष्ट आहे. जाणून घेतल्यानंतर जे जाणलेलं आहे त्याचा जप करणं, जे जाणलेलं आहे त्याचं अनुसंधान ठेवणं, जे जाणलेलं आहे त्याच्या बोधामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं, जे जाणलेलं आहे त्याचं भजन करणं, जे जाणलेलं आहे त्याचाच आता भाव धरणं, या त्याच्या पुढे जाणाऱ्या साधना आहेत, त्या साधना आहेत. म्हणून सोहम भजन त्यांनी म्हटलंय स्वरूप आनंदांना हे कसे करणे अपेक्षित होते. एकदा असं झालं की जे सत्यदेवानंद सरस्वतीच त्यांच्या साधक दशेमध्ये, नंतर स्वरूपानंदांचे ते उत्तराधिकारी झाले. स्वामीजी त्यांना असं म्हणाले की आता आपण थोडंसं भजन करूया, तर सत्यदेवानंद घाईघाईने बाहेर गेले. त्यांच्या पिशवीमध्ये चिपळ्या होत्या, त्या चिपळ्या घेऊन आत आले आणि स्वामीजींच्या समोर बाकावर बसले. त्यांच्या हातात चिपळ्या पाहून स्वामीजी स्वरूपानंद सत्यदेवांना म्हणाले की टाळी, चिपळ्या, टाळ वाजवून देखील भजन केलं जातं असं म्हणाले. पण आपल्या संप्रदायामध्ये भजन म्हणजे ध्यान असं म्हणाले. स्वरूपानंद किंचित काळ ध्यानाला सोहम भजन असं म्हणायचे. त्यांच्याकडे आलेल्या साधकांना ते स्वतःही ध्यानाला बसायचे आणि समोर बसून थोडं ध्यान करून घ्यायचे आणि त्याला ते भजन असं म्हणायचे. हा जो सोहम विचार आहे तो विचार ध्यानाच्या आधी करावा, भजनाच्या आधी करावा, साधनेच्या आधी करावा. आपल्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये देखील ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा असं तीन वेळेला म्हणायला सांगितलेलं आहे. सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर एकदम श्वास घेऊन ध्यानाला बसायला सांगितलेलं नाहीये. त्याच्यामध्ये देखील सद्गुरु शिष्याला ते परमात्म तत्वच तू आहेस असा ईश्वर स्मरण पूर्वक उपदेश करतात. ओम तत्वम असं सद्गुरु म्हणतात, म्हणजे ते परमात्म तत्वच तू त्याला शिष्य प्रतिसाद देतो सोहम सहा, खरोखरच तो परमात्माच मी आहे, आता माझ्या सकट सर्वत्र एक परमात्माच भरून राहिलेला आहे। त्याच्यामध्ये परमात्मा असं म्हटल्यानंतर जो अविनाशी आहे, अक्षर आहे, शुद्ध जाणीव स्वरूप आहे, व्यापक आणि जाणीव स्वरूप अंतर्यामी असणारा अविनाशी अशरीरी नित्य आणि नित्यतेमध्ये सुख आहे तोच एकमेव अद्वितीय आहे। जेव्हा दुसरा असतो तेव्हा भय असतं, दुसरा असतो तेव्हा काम असतो, दुसऱ्याच्या संगतीत भय असतं, काम असतो, क्रोध असतो, मत्सर असतो, दुसरा असेल तर दंभ असतो, दुसरा असेल तर अहंकार असतो। जर एकमेव आपणच असू तर भय नसतं, काम नसतो, क्रोध नसतो। मेहरबाबांना, मेहरबाबांचं लग्नाचं वय तरुण झाल्यावर आई म्हणाली की मेहर आता तुझं लग्न करायला पाहिजे, तर मेहरबाबा असं म्हणाले की मला माझ्याखेरीज कोणी दिसतच नाही, मी कोणाशी लग्न करू। जर आपण एकच एक आहोत आणि आपल्या दर्शनामध्ये देखील एकच आपण आहोत असं झालं तर काम नसेल, चिंता नसेल, भय नसेल, उद्वेग नसेल, मग काय असेल? निश्चिंतता असेल, क्रोध नसेल, शांती असेल। भय नसेल तर सुख मयता असेल, आनंद असेल। म्हणून तो अविनाशी आहे, शुद्ध जाणीव स्वरूप आहे आणि आनंद शांत स्वरूप आहे। कोण? परमात्मा। आणि तो परमात्माच तू आहेस, म्हणून सबब तूही परमात्म्यासारखाच अविनाशी आहेस, शुद्ध जाणीव स्वरूप आहेस, नित्य आहेस आणि आनंद स्वरूप आहेस, शांत स्वरूप आहेस। तू एकटाच आहेस आणि तू परमात्मा आहेस असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर शिष्यांनी तो परमात्माच मी आहे सोहम सहा, आता मी या नावाचा पदार्थच नाही, आता आहे तो एक परमात्माच आहे। अशा विचारावर येणं अपेक्षित आहे। म्हणून हे तीन वेळेला म्हणायचं, ओम तत्वम सोहम सहा, याचा अर्थ म्हणायचं ते व्हायचं थोडं विचारांनी, परत म्हणायचं थोडंसं चिंतनानी विचारांनी ते व्हायचं, परत म्हणायचं परत चिंतनानी विचारांनी ते होण्याचा प्रयत्न करायचा। माझा तर अनुभव असा आहे की असं चिंतन करताना, असा विचार वागवताना हळूहळू श्वासगतीच बदलते, तो आपाप अंतरश्वास निर्माण होतो, तो मस्तकाकाशामध्ये जाऊन स्थिर होतो। तो आपण परमात्मा आहोत या स्थितीकडे घेऊन जातो आणि परत हम म्हणायला कोणी शिल्लकच राहत नाही, सो असं म्हणत तो चिदाकाशात जाऊन थांबतो। स्वामी माधवनाथांना जेव्हा अनुग्रह स्वरूपानंदांनी दिला तेव्हा ते त्यांना असं म्हणाले की काही काही साधक सद्गुरूंनी ओम तत्वम सोहम सहा उपदेश केल्यानंतर सोहम मधला अहम म्हणतच नाहीत, त्यांना सहाचाच बोध होतो स्वतःच्या ठिकाणी आणि सगळ्या जगताच्या ठिकाणी देखील तो सहा 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 परमात्माच भरून राहिलेला आहे अशा बोधानी पाहतो तो सोहम करतच नाही असं म्हणाले. अशा विचारांनी संपन्न व्हावं आणि मग ध्यान करावं, मग ते सोहम भजन. थोडा वेळ ध्यान करावं, ते सोहम भजन. अशा चिंतनांनी संपन्न व्हावं आणि मग जप करावा. माग मी साधना घेतल्या त्या जपाचीही साधना घेतली. त्याच्यामध्ये प्रथम संकल्प सांगितलेला होता, ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात. मी तो परमात्मा आहे, मी तो परमात्मा आहे असं जाणून असं मी जाणतो. मी तो असं मी जाणतो. हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमही. तो परमात्मा त्यांनी माझ्या ठिकाणी माझ्या बुद्धीमध्ये तसा बोध द्यावा. तो परमात्मा माझ्या बुद्धीमध्ये स्थिर होवो असं म्हणून ओम हंसहा सोहम असा जप करायला शास्त्रांनी सांगितला. किंवा ओम सोहम सहा असा जप करायला सांगितला. आणि मग त्यांनी सांगितलं की असा इतक्या वेळेला जप करावा. पण इतक्या वेळेला म्हणजे काय, जो आकडा सांगितला असेल तो त्या जपामध्ये मण्यामध्ये किती, एका माळेमध्ये किती मणी असतात समजा, तेवढा जप करावा. तर प्रत्येक जपामध्ये प्रत्येक जप ओम हंसहा असं म्हटल्यानंतर आपण थोडं त्या भावनेत रमावं आणि मग परत जप करावा. याला जपानुसंधान असं म्हणतात. हे जे सोहम भजन आहे ते बहुंशी स्वरूपानंद हे छोट्याशा ध्यानाला भजन असं म्हणत असत. तरी देखील धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम असं जे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सोहमचं भजन हे वेगवेगळे ग्रंथ वाचून देखील तसा स्पष्ट उल्लेख कुठेही भजनासंबंधी न आल्यामुळं मी माझ्या परीने काही साधना बसवल्या, त्याही तेव्हा मी सांगितलेल्या होत्या. त्याच्यात हीच गोष्ट प्रधान होती की तो परमात्मा मी आहे असं आधी वृत्तीवर पक्क आरूढ करावं आणि भजन या शब्दाचा अर्थ एकरूपता आहे. भज धातू हा एकरूपता सांगतो. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम म्हणजे गोविंदाशी एकरूप हो असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. आपण जे भजन करतो त्या भजनामध्ये देखील एकरूपतेने केलेलं भजनच अपेक्षित आहे, अगदी टाळ्या वाजवून भजन केलं तरी देखील. पण त्याच्यातल्या काही गोष्टी श्वासावर बसवता येणं शक्य आहे असा विचार करून मी प्रथम आपला सहज चाललेला श्वास त्याच्यावर थोडं लक्ष ठेवावं. मग तो नासाभ्यंतरचारिणी चाललेला आहे, अगदी नाकातल्या नाकात खोल संथ आणि नाकातल्या नाकात ज्याला शॅलो असं म्हणतात तसा श्वास चाललेला आहे. मग तो नाकातल्या नाकात चाललेला असताना नाक जिथं कपाळाला येऊन मिळतं त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहावं. आणि हे सगळं करत असताना श्वासाबरोबर तो परमात्माच मी आहे याचं स्मरण ठेवणारा शब्द म्हणून सोहम. स्मरणच अधिक महत्वाचं. सोहम हा शब्द देखील ते स्मरण सुचवणारा असला पाहिजे. म्हणून हा शब्द देखील त्या स्मरणाच्या फार आड येत असेल आणि शब्दामुळे ही नुसती कवायत होत असेल आणि स्मरण बाजूला राहत असेल तर हा शब्दही नको. श्वास चालू असताना आणि तो परमात्माच मी आहे असं भाव ठेवत असताना हे दोन शब्द सोपे जातात अर्थाकडे लक्ष दिल्यानंतर. पण नंतर अर्थाकडून अर्थाकडेच लक्ष जावं आणि शब्द बाजूला व्हावेत. ते शब्द सांडू न बैसला. नंतर त्या शब्दाचंही काही काम फारसं राहत नाही. त्याच्याऐवजी सोहम भावामध्ये रमून राहावं. श्वास संथ व्हावेत. मधून अधून चिदाकाशात त्याचा लय व्हावा आणि एकरूपता अनुभवावी असे अनेक प्रकार आपण तेव्हा पाहिले. मग मूलाधार चक्रापाशी हा जप चालू आहे अशी भावना करा. मग स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूर चक्र, हृदय कमल चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र. आज्ञाचक्राच्या ठिकाणी देखील फारसा जप संभवत नाही. पण आज्ञाचक्राच्या ठिकाणी बोध निर्माण होतो आणि तो बोध ऊर्ध्वगामी होतो. अगदी आपला हा मस्तकाचा माथा आहे त्याच्या खाली टाळूचा खालचा प्रांत ज्याला सहस्रार चक्र असं म्हणतात तिथं हा बोध जाऊन पोचतो आणि सुख प्राप्त होतं. हेही सोहम भजनच आहे असं मी म्हटलं. जर अगदी एखाद्याला जमलं बाहेर पूर्ण शांतता असावी सोहम विचार म्हणजे तो परमात्माच मी हा विचार अगदी दृढमूल व्हावा आणि आपल्या कानांनी आपल्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करावा. कोणाकोणाला हे जमतं आपला हृदयाचा ठोका आपल्याला ऐकू येतो. जेव्हा खूपच ठोके वाढतात तेव्हा ते चाललेले लक्षात येतात ती चांगली स्थिती नाही. पल्स खूप वाढते तेव्हा त्या व्यक्तीला समजतं ती अस्वस्थ होते, घाबरी घुबरी होते. पण या ठिकाणी अगदी लक्ष देऊन पाहिलेलं असताना आपल्या हृदयाचा ठोका आपल्याला ऐकू येतो, तो शांत पडत असतो. तो जाणवतो ऐकू येतो याचा अर्थ. त्यालाही अनाहत ध्वनीच म्हणतात. आपण आघात निर्माण न करता सहज झालेला ध्वनी तो अनाहत आहत नसताना झालेला ध्वनी. त्या प्रत्येक स्फुरणाबरोबर स्पंदनाबरोबर आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचा भाव. तुमचं रुधिराभिसरण देखील शांत होतं. जितक्या वेगाने रक्त वाहतं त्याच्यापेक्षा संथ होतं. ठोकेही संथ होतात. सहसा शवासनामध्ये हे जास्त करावं असं मी तेव्हा सांगितलं. शवासनामध्ये पायाच्या अंगठ्यापासून एक एक अवयव लक्षात घेत तिथं सोहम स्पंदन चाललेलं आहे असा भाव धरावा आणि तो ब्रह्मरंध्रापर्यंत कल्पावा हळूहळू वर येत. मी तुम्हाला असं सांगतो की सोहम हा बोध असल्यामुळं, विचार असल्यामुळं, सोहम हा विवेक असल्यामुळं, बोध आणि विचारापेक्षा देखील विवेक असल्यामुळं, हा विवेक करावा मग भजन हव्या त्या मार्गाने करता येईल, हव्या त्या मार्गाने करता येईल। अगदी तुम्ही रेल्वेनी प्रवास करत असाल तरी रेल्वेचा जो खडखडाट आहे त्याच्यावर तुम्हाला हे करता येईल। स्वरूपानंद म्हणतात अंतरातून सहज ध्वनी तो निघतो सोहम सोहम, विनाश्रवण ऐकता तुष्टतो माझा आत्मा राम। याचा अर्थ आपल्याला असं वाटतं, सहज सरळ अर्थ असा आहे की माझ्या अंतःकरणातून सहज सोहम सोहम असा ध्वनी येत असतो आणि शब्दाशिवाय झालेला हा ध्वनी ऐकून माझा आत्मारामच तुष्ट होत असतो। पण त्यांनी केलेल्या सोहम विचारामुळं तो त्यांना तसा भासतो असा त्याचा खरा अर्थ आहे। त्यांनी केलेल्या सोहम चिंतनामुळं तो तसा भासतो, त्यांनी केलेल्या सोहम विवेकामुळं तो सहज ध्वनी आहे आणि तो सहज ध्वनी सोहम आहे असं त्यांना वाटतं। आणि त्यामुळं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन झाल्यामुळं त्यांचा आत्माराम परत एकदा संतुष्टच पावतो असं ते म्हणतात। म्हणून खरं महत्व आहे विवेकालाच, ही विवेक पूर्ण करण्याची ज्ञान साधना आहे। मग विवेक केल्यानंतर ध्यान करा, नाम घ्या, जप करा, सोहम भाव धरा, बोध धरा, सोहममय विश्व सगळं आहे अशी दृष्टी ठेवा, भू 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 भुंकते श्वानते छे छे आत्मा राम, डराव डराव बेडूक ओरडे छे छे प्यारे राम असं ते म्हणतात। आता बेडकाच्या ओरडण्यामध्ये कुठं राम आला? पण टिटवीचा टिव टिव आवाज देखील त्यांना सोहमचा नादाची आठवण करून देतो आणि सागराची घनगंभीर गर्जना त्यांना सोहम स्मरण करून देतो। आता आपल्या इथं कावळा आहे, आपल्या इथं सागर नाही पुण्यात, मग काव काव असा जर आवाज असेल तर त्याच्यात सोहम ऐकावा ना, जर तसा विवेक करत असेल तर ऐकता येईल। हे काही विशेष आहे असं नाहीये, त्यांनाच केवळ सागराच्या घनगंभीर गर्जनेमध्ये सोहम ऐकू येतो अशी कोणती गोष्ट नाहीये। खरं महत्व आहे त्यांच्या विवेकाला, खरं महत्व आहे त्यांच्या चिंतनशीलतेला, मग ते तसं होतं। तसं आपली चिंतनशीलता जी आहे त्यामुळं आपल्या भजनामध्ये सोहम अवतरेल, आपल्या विवेकामुळं आपल्या भजनामध्ये सोहम अवतरेल, ध्यानामध्ये अवतरेल। ध्यानामध्ये सोहम अवतरणं म्हणजे प्रचितीच येणं, भजनामध्ये अवतरणं याचा अर्थ त्याच्या त्या भावाशी एकरूपता साधणं। आणि अनुसंधान म्हणजे एकदा संधान बांधल्यानंतर परत एकदा संधान, फिरून परत एकदा संधान म्हणजे अनुसंधान। अशा प्रकारे स्वरूपानंदांना हे कसं करणं अपेक्षित होतं आणि ह्याबद्दल आपला आम्हा साधकांना काय उपदेश असेल, तर खरा उपदेश हाच आहे की सोहम हा विवेक समजून करायला पाहिजे। तो परमात्माच मी आहे याचं इतकं प्रगाढ चिंतन करावं, विषयाचं चिंतन कशाला करायचं? मी सुद्धा रमतो बरं का, आता या लोकसभेच्या इलेक्शन्स येणार, आल्यात जवळ, सगळे काय होणार. पण थोडं तेवढं रमून झाल्यानंतर त्या चर्चेमध्ये बसल्यावर कोणी असं नको बसायला की आता माझा याच्या या चर्चेशी काही संबंध नाही असं नको करायला. पण तेवढा वेळ गेल्यानंतर परत सोहम विवेक करावा. ती चर्चा चालू असताना देखील आतल्या आत थोडा विवेक करायला हरकत नाही, अभिनिवेशांनी बोलायला हरकत नाही, काम क्रोध वागवायला हरकत नाहीत, तहान भूक अंगावर मिरवायला हरकत नाही. त्याचा पाया हा विवेक असावा म्हणजे झालं असा माझा साधकांना उपदेश असेल असं मी म्हणेन. वेळ पुढे गेली आपली, आपण एक अर्धा मिनिट शांत बसू. Hari 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 Swami Ji Swami Ji Ram Ram Bula Pundalik Varade Hari Vithal Shri Jnana Deva Tukaram Shri Jnaneshwar Maharaj Ki Jai परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.